समास 5 चंचल लक्षण. हे विश्व मूळ मायेतून निर्माण होते. तिच्यामध्ये पुरुष आणि प्रकृती असा भेद भासतो. जीवनकला किंवा जाणीवेसाठी पुरुष, तर जडपदार्थांसाठी पंचभूतात्मक प्रकृती मानावी लागते. विश्वातील विविधता त्रिगुणांमुळे निर्माण होते. विश्वाची जी नियमानुसार व्यवस्था आहे, तिचा चालक अंतरात्मा होय, तो सर्वात वडील आहे. मात्र तो चटकन लक्षात येत नाही, सापडत नाही. त्यासाठी अंतर्निष्ठ होऊन आपल्यातील अंतरात्मा म्हणजेच चैतन्य शक्ती शोधून काढावी. म्हणून चंचल मन ओलांडून जावे आणि महत्तत्व म्हणजेच अंतरात्म्यापर्यंत पोचावे, म्हणजे उपासना संपते.
श्रीराम दोघाई सी तीन चालती, अगुणी अष्टधा प्रकृती, अधोर्ध सांडून वर्तती इंद्रफणी ऐसी.
जाणीवमय पुरुष आणि शक्तिमय प्रकृती यांच्या मार्गदर्शनाखाली सत्व रज तम हे त्रिगुण चालतात. एकीकडे निश्चळ परब्रह्म, तर दुसरीकडे अत्यंत जड असे विश्व. परब्रह्म निश्चळ म्हणून काही करत नाही, तर विश्व त्याच्या जडत्वामुळे काही करू शकत नाही. म्हणून या दोघांमध्ये वावरणारी सूक्ष्म चंचल अष्टधा प्रकृतीच विश्वरचनेचा खेळ खेळते.
पण तोंडे भक्षितो पण जा, मूल बापा समारी वो जा, चुकार्या गेला राजा चौघा जणांचा.
मागे जे आपण अंतरात्मा सत्व रज तम यांचे मूळ पुरुष वडील नातू पणतू हे रूपक पाहिले, त्याचाच येथे उल्लेख आहे. त्यातील अज्ञानरूपी तमोगुण म्हणजे पणतू पणजोबाला म्हणजेच अंतरात्म्याला खातो, म्हणजे अज्ञानामुळे त्याची जाणीव आपल्याला होत नाही. आणि एकूणच या चौघांच्या मारामारीत राजा जो परब्रह्म त्याचा पत्ताच लागत नाही.
देव देवालयामध्ये लपाला, देऊळ पूजिता पावे त्याला, सृष्टीमध्ये जाला त्याला ऐसेची आहे. आपण आपणा सकळेना, पाहो जाता आकळेना, काशास काहीच मिळेना उदंडपणे.
आपण अंतरात्मा असूनही आपल्याला सापडत नाही, कारण त्याचा आफाट पसारा. जसं पाणी एकच असून ते निरनिराळ्या झाडांमधून सजीवांमधून प्रगट होते, तरी त्याचा एकटेपणा भंगत नाही, तसेच ह्या अंतरात्म्याचेही आहे. हेच इथे पुढील ओव्यांमधून स्पष्ट केले आहे.
एक असोन फुटी पडली, फुटी असोन स्थिती एकली, विचित्र कळा पैसावली प्राणी मात्री. वल्ली मध्ये जळ संचरे, कोरडेपणे हे वावरे, ओले वाचून न थिरे काही केल्या. देवा करिता चालती झाडे, देव नसता होती लाकडे, नीटची आहे कुवाडे सर्वथा नवे. झाडापासून झाडे होती तेही अंतरिक्ष जाती, मुळाने भेदिली जगती कदापि नाही. झाडास झाडे खतपाणी घालून पाळिली प्रतिदिनी, बोल की झाडे शब्द मथनी विचार घेती.
बोलकी झाडे म्हणजे माणसे, ती शब्दांचे मंथन करतात आणि त्यातील अर्थ किंवा विचार ग्रहण करतात. माणसेच इतर माणसांना सांभाळतात आणि शिकवतात.
सर्वत्रांचा वडील कोण, हेची पहावी ओळखण, भेटे आपणास आपण जगदांतरे. अंतरनिष्ठांची उंच कोटी, बाहेर मुद्र्याची संगती खोटी, मूर्ख काय समजेल गोष्टी शहाणे जाणती. अंतरे राखता राजी भलत्यास भलताच नवाजी, अंतरे न राखता भाजी मिळणार नाही. ऐसे वर्तते प्रत्यक्ष अलक्षी लावा वे लक्ष दक्षास भेटता दक्ष समाधान होते। एकदा जाऊन पाहोन आले मगते सन्निध देखले चर्मचक्षी लक्षिले नवचे कदा।
चंचल ओलांडून जो एकदा निश्चळ ब्रह्म पाहून येतो त्यास ते स्वतःच्या सन्निधच दिसू लागते। आपल्या साध्या डोळ्यांनी ते कधीच पाहता येत नाही, ज्ञानदृष्टीनेच ते पहावे लागते।
नाना शरीरी चंचळ अखंड करी चळवळ परब्रह्म ते निश्चळ सर्वाठाई चंचळ धावे एकीकडे ओस पडे दुसरीकडे चंचळ पुरे सर्वांकडे हे तो घडेना। गगनी चालिली हवावी
हवावी म्हणजे फटाक्यातला बाण।
कैसी पावेल पार पदवी जाता मधेची विझावी हा स्वभाव चितीचा। मनोधर्म एक देशी कैसा आकळील वस्तूसी निर्गुण सांडून अपेसी सर्व ब्रह्म म्हणे। नाही सारा सार विचार तेथे अवघा अंधकार खरे सांडून खोटे पोर नेणते घेते। महत्तत्व महद्भूत तोच जाणावा भगवंत उपासना हे समाप्त येथून झाली। कर्म उपासना आणि ज्ञान त्रिकांड वेद हे प्रमाण ज्ञानाचे होते विज्ञान परब्रह्मी।
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चंचल लक्षण निरूपण नाम समास पाचवा। श्रीराम।